इथे
अव काय झालं?
बाग माहेरला जायच नाही, तुला ताकीद देतोय.
कारबारी रोज वैताग आलाय बघा. घरामध्ये राहू,
घरामध्ये राहून वैताग आलाय. तुला कुठल्या गोष्टीचं कमी आहे?
कुठल्या गोष्टीचं कमी आहे? काय वाटतंय का बोलायला? रोज सकाळच्या पारी दुसऱ्याच्या रानात जाऊन काम करायचं, इरबळ ममाळ्यामध्ये काम करायचं, घरामध्ये यायचं संध्याकाळची ही तुमची किरकिर. कंचं म्हण मी बघायचं, लेकरं बाळाचं बघायचं का तुमचं बघायचं?
काय माझंच बाग रे, लेकरं बाळ जाऊन दे तिकडं. माझं बघ फाकड्याचं
काय?
2 रुपये दे मला, 10 रुपयाला अजून.
2 रुपये? काय लाज वाटते का जीवाला बोलायला? 2 रुपये मागताय?
बाजाराची बायको आहे, नीट बोल.
8 दिवस काम केलं, कुणाच्या मड्यावर पैसे घालवून आला आणि एकटाच पिऊन लेकरा बाळाचं काय आहे का नाही घरादार?
दारूवाल्याचा हप्ता द्यायला गेलो.
दारूवाल्याचा हप्ता भागायला, लेकरांचा हप्ता भागवायला कळलं नाही काय?
बेबा गटुळ ठेवू खाली, खाली गटुळ ठेवू, माहेरला जायचं नाही.
घेऊन निघाली
तुझ्या आई वडिलाकडे, येऊन जीव मारीन तुझ्या आई वडिलाला. सोडायचं नाही
माझ्या आई वडिलाच्या दार त्याला. नाक राहिलाय का? नाक कशाला एवढं ठेवणे बोलतो?
बार काठी काढून येतो तुझ्या आई वडिलाकडे, बघतोस. हा
रसिक जन हो, अशी या पेताडांची तरा असते बघा. हुंड्याचं जर पैसे एखाद्या जावायला सासऱ्याने जर नाही दिलं, मग दारू प्यायची आणि बायकोला मारायचं, आणि त्याने आपल्या बायकोला सांगायचं जा माहेरी आणि हुंड्याचं पैसे घेऊन ये. त्या लेकीनं रडत रडत आपल्या माहेरी जायचं आणि आई वडिलाला काय सांगायचं या गीतातून ऐका.
पतिराज माझे छळते मजिला, पतिराज माझे छळती मजिला, त्या हुंड्या पायी सासरी नांदू कशी आई, सासरी नांदू कशी आई, सासरी नांदू कशी आई. सासरा माझा लोभी धनाचा, धीर तू माझा कपटी मनाचा. सासरा माझा लोभी धनाचा, धीर तू माझा कपटी मनाचा. चुगल्या खोरती ननंद भारी, चुगल्या खोरती ननंद भारी, नित्य शिव्या देई. दिन रोज करती मी काम, घडी बर नाही जीवाला आराम. रात्रन दिन रोज करती मी काम, घडी बर नाही जीवाला आराम. कधी मुकानी गोड बोलना, कधी मुकानी गोड बोलना, ती सासू बाई. पोरी मजला जाऊन म्हणते लॉकेट अंगठी आणाई सांगते माहेरी मजला जाऊन म्हणते लॉकेट अंगठी आणाई सांगते जीव मारण्याची धमकी देती जीव मारण्याची धमकी देती उपाय नसे काही ही माझे जाणून घ्यावे माहेरी मजिला घेऊन जावे पत्र ही माझे जाणून घ्यावे माहेरी मजिला घेऊन जावे सोपान बंधूला सांगून आई सोपान बंधूला सांगून आई उपाय कर काही पतिराज माझे छळती मजिला पतिराज माझे छळती मजिला त्या हुंड्या पायी